नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. बिहारात वट्ट 243 विधानसभा मतदारसंघ आसात, तातूंतले 38 अनुसुचीत जाती खातीर आनी 2 अनुसुचीत जमाती खातीर राखून दवरल्यात अशें मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत देशांतल्या संरक्षण उत्पादनांतल्या संधींचेर राष्ट्रीय पांवड्यावेल्या परिशदेचें उक्तावण करतले. ग्लोबल फिनटॅक फेस्ट GFF ची 6वी आवृत्ती आयज मुंबयत सुरू जातली. भारताक विकसित राष्ट्र करपाक आकांक्षा बाळगिता आनी हे ध्येय साध्य करपाक शिक्षण क्षेत्राक बळकटी दिवप म्हत्वाचें आसा अशें रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. आयज उत्तर अस्तंत भारतांत व्हड ते उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. नवी दिल्लीत जाल्ल्या संवसारीक पॅरा एथलेटीक सर्तीत भारतान 22 पदकां जिखून आपली मोहीम सोंपयली, तातूंत 6 भांगरा, 9 रुपया आनी 7 कांस्य पदकांचो आस्पाव आसा. आतां पुराय खबरो. बिहारांत वट्ट 243 विधानसभा मतदारसंघ आसात, तातूंतले 38 अनुसुचीत जातीं खातीर आनी 2 अनुसुचीत जमाती खातीर राखून दवरल्यात अशें मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगलां. वट्ट मतदारांची संख्या सुमार 7,43,00,000 आसा. वेंचणूक 6 आनी 11 नोव्हेंबर अशा 2 पांवड्यांनी जातली. पहिल्या पांवड्यार 121 जाल्यार दुसऱ्या पांवड्यार 122 विधानसभा सुवातांचेर मतदान जातलें. मतदान वेळापत्रक जाहीर जाल्ल्यान बिहारांत आदर्श आचारसंहिता लागू जाल्या. राज्यांतल्या 7,43,00,000 मतदारांक 90,712 मतदान केंद्रां स्थापन करतले अशें मुखेल वेंचणूक आयुक्तांनी सांगलें. बिहारांत वट्ट 243 विधानसभा जागे आसात. मुख्य वेंचणूक आयुक्तान 7 राज्यांतल्या 8 विधानसभा जाग्यां खातीर उपवेंचणूकय जाहीर केल्या. ही वेंचणूक 11 नोव्हेंबराक जातली. जगात चड स्पर्धा आनी कमी संकुचितता दिसता आनी अशा अस्थिरते मदीं भारताक रणनिती आखची पडटली आनी नेटान मुखार वचत रावचें पडटलें अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. एखाद्या राष्ट्राचें व्यक्तिमत्व ताच्या विचारांच्या सामर्थ्यान थारायतात अशें JNU नवी दिल्ली स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज हांगा अरावली शिखर परिशदेच्या उक्तावण सत्रांत उलयतना डॉ जयशंकर हांणी सांगलें. ही शिखर परिशद स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या 70व्या वर्षाच्या समारंभाचो एक भाग आसा, जो शैक्षणीक उत्कृश्टता आनी बौद्धीक स्वातंत्र्याच्या 7 दशकांचे प्रतीक आसा. SIS क्षेत्रीय अभ्यासात आघाडीर आसा आनी अण्वीक धोरण, प्रादेशिकता आनी प्रशासन हाचे वेल्या राष्ट्रीय आनी जागतीक वादविवादांक आकार दिता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत देशांतल्या संरक्षण उत्पादनांतल्या संधींचेर राष्ट्रीय पांवड्यावेल्या परिशदेचें उक्तावण करतले. संरक्षण मंत्रालय आनी राज्य आनी केंद्रशासित प्रदेश सरकारांमदीं समन्वय घटमूट करपाक ही परिशद एक केंद्रीत माची प्रदान करतली, जाचो उद्देश संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करपाच्या राष्ट्रीय ध्येयाकडे प्रादेशीक औद्योगीक धोरणां आनी मुळाव्या सुविधांचो विकास निश्चित करप असो आसा. ह्या कार्यावळी वेळार मंत्री सिंह नवीन संरक्षण एक्झीम पोर्टल लॉन्च करतले. भारताच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेक मुखार व्हरपाक तांच्या म्हत्वपूर्ण भूमिकेर चर्चा करपाक सगळीं राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या उद्योग विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांक एकठांय हाडप हे ह्या परिशदेचे उद्दिष्ट आसा. स्वदेशीकरणाक चालना दिवपाक, संरक्षण निर्यात वाडोवपाक आनी ह्या क्षेत्रांत गुंतवणुकीक प्रोत्साहन दिवपाक सुरू आशिल्ल्या राष्ट्रीय प्रयत्नार लेगीत उजवाड घालतले. ग्लोबल फिनटॅक फेस्ट GFF ची 6वी आवृत्ती आयज मुंबयत सुरू जातली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण महोत्सवाच्या उक्तावण अधिवेशनात वांटो घेतल्यो. AI वरवीं चालीक लायिल्ल्या बऱ्या संवसाराक अर्थीक नदरेन सशक्त करप हो ह्या वर्साच्या महोत्सवाचो विशय आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ब्रिटनाचे समपदस्थ केअर स्टार्मर आयतारा GFF त मुखेल भाषण दिवपाची शक्यताय आसा. तशेंच दोनूय फुडारी उद्देग तज्ञ, धोरण निर्माते आनी नवनिर्माण करप्यांकडेन संवाद साधतले. अनुपरिशदेचे खाशेले आकर्षण म्हळ्यार NPCI आनी NVIDIA हांणी तयार केल्लो भारत AI एक्सपिरियन्स झोन, तशेंच व्हडलो एक्स्पो आसतलो जातून 400 परस चड प्रदर्शकांनी फिनटॅकांतल्या नव्यान आयिल्ल्या गजालींचें प्रदर्शन जातलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आशियांतल्या प्रिमियर टॅलिकॉम एन्ड टॅक इव्हेंट इंडिया मोबायल काँग्रेस 2025 उक्तावण करतले. 4 दिसांची ही कार्यावळ आसतली. ह्या कार्यावळीचो विशय इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म आनी IMC 2025 हेतू दूरसंचार आनी डिजिटल तंत्रगिन्यानाच्या मळार आत्मनिर्भरताय आनी आत्मनिर्भर भारताक चालना दिवप असो आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेल्यो खबरो. भारताक विकसित राष्ट्र करपाक आकांक्षा बाळगिता आणि हे ध्येय साध्य करपाक शिक्षण क्षेत्रात बळकटी दिवप महत्वाचे असा असे रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांनी सांगले. भारताक स्वावलंबी राष्ट्र करपाक मंत्र्यांनी सगळ्यांक वेस्ट टू वेल्थ आणि नॉलेज टू वेल्थ या मंत्रान एकठाय काम करपाचे आवाहन केले.
वेस्ट टू वेल्थ एंड नॉलेज टू वेल्थ, ये मंत्र सामने रखकर देश के भविष्य में आत्मनिर्भर भारत बनाना, $5 trillion की इकोनॉमी बनाना, ये केवल टेक्नोलॉजी और कैपिटल से नहीं हो पाएगा. ये आप जैसे लोगों के इनोवेटिव रिसर्च के कारण होगा. एक्सपोर्ट बढ़ेगा, उससे वेल्थ क्रिएट होगी, एम्प्लॉयमेंट पोटेंशियल क्रिएट होगा, गांव गरीब मजदूर किसानों का कल्याण होगा, विश्वगुरु बनने के मिशन में कामयाब होंगे.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयान नवी दिल्लीत भारतीय उद्योग विकास सेवेत नवीन भरती कर्मचाऱ्यांखातीर 2 सप्तकांच्या निवासी प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे उक्तावण केले. भौशिक सेवेखातीर सचोटी आणि कार्यक्षमता सगळ्यात महत्वाची असा आणि ज्ञान आणि कुशलतायेन देशाची सेवा करप ही तरणाट्या भरती कर्मचाऱ्यांची जापसालदारकी असा असे कार्यावळीत उलयतना MSMEचे सचिव SCL दास हांणी म्हळे. भरती कर्मचाऱ्यांनी देशाची सेवा करून आणि विकसित भारताचे सपन पुराय करून राष्ट्राच्या प्रगती खातीर स्वतःक समर्पित करूंक जाय असे ताणी मुखार म्हळे. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, नवी दिल्लीत एकसुरे सवातेर पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आयज उत्तर अस्तंत भारतात व्हड ते उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा. तशेच उत्तर उदेंतेतले काय वाठार हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, उत्तराखंड वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. नवी दिल्लीत जाल्ल्या संवसारीक पॅरा एथलेटीक सर्तीत भारतान 22 पदकां जिखून आपली मोहीम सोपयली. तातून 6 भांगरा, 9 रुप्या आणि 7 कांस्य पदकांचो आस्पाव आसा. संवसारीक पॅरा एथलेटीक सर्तीत भारताच्या इतिहासीक कामगिरीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली. भारतीय पंगडान आता मेरेनची सगळ्यात बरी कामगिरी दर्शयल्या. तातून 6 भांगरा पदका सयत 22 पदकां ताणी मेळयल्या अशे सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी सांगले. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरा विभागाकडेन संपर्क साधचो. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. बिहारात वट्ट 243 विधानसभा मतदारसंघ आसात. तातूंतले 38 अनुसूचित जाती खातीर आणि 2 अनुसूचित जमाती खातीर राखून दवरल्यात असे मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत देशातल्या संरक्षण उत्पादनातल्या संधींचेर राष्ट्रीय पावण्यावेल्या परिषदेचे उक्तावण करतले. ग्लोबल फिनटेक फेस्ट ची 6वी आवृत्ती आयज मुंबईत सुरू जातली. भारताक विकसित राष्ट्र करपाक आकांक्षा बाळगिता आणि हे ध्येय साध्य करपाक शिक्षण क्षेत्रात बळकटी दिवप महत्वाचे असा असे रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांनी सांगले. आयज उत्तर अस्तंत भारतात व्हड ते उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. नवी दिल्लीत जाल्ल्या संवसारीक पॅरा एथलेटीक सर्तीत भारतान 22 पदकां जिखून आपली मोहीम सोपयली. तातून 6 भांगरा, 9 रुप्या आणि 7 कांस्य पदकांचो आस्पाव आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.